आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एचएमपीव्ही विषाणू संसर्गाच्या परिणामी श्वसन विकारात वाढ झाल्यास ते हाताळण्यास देशातली आरोग्य यंत्रणा सक्षम, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास. नागरिकांनी एचएमपीव्ही विषाणूबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात उद्यापासून तृणधान्य महोत्सवाचं आयोजन आणि छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 8 जवानांसह 9 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. देशात एचएमपीव्ही विषाणू संसर्गाचे 2 रुग्ण कर्नाटकात आढळल्याच्या वृत्ताला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. 3 आणि 8 महिन्यांच्या 2 बाळांना हा संसर्ग झाला असून दोघांचीही प्रकृती सुधारत आहे, तसंच त्यांनी मागच्या काही दिवसात परदेश प्रवास केलेला नाही असं मंत्रालयानं सांगितलं आहे. फ्लू सदृश्य किंवा श्वसनाच्या गंभीर आजाराच्या रुग्णसंख्येत देशात कोणतीही अनियमित वाढ झालेली नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. श्वसन विकारात वाढ झाल्यास ते हाताळण्यास देशातली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे आणि गरज भासल्यास अतिरिक्त आरोग्य यंत्रणा त्वरित तैनात केली जाऊ शकते असंही मंत्रालयानं सांगितलं. राज्यातल्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर, सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवर विश्वास ठेवू नये, आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. राज्यात या संसर्गजन्य विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्दी खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करावेत असे निर्देश आरोग्य संचालक डॉ नितीन आंबाडेकर यांनी दिले आहेत. या विषाणूच्या संसर्गाबाबत काय काळजी घ्यावी हे सांगताना पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे म्हणाल्या,
अशा व्हायरसचे जे इन्फेक्शन आहेत ते आपल्याकडे साधारणतः हिवाळ्यामध्ये वाढत असतात. तो वातावरणातील जो बदल आहे त्या अनुषंगाने या व्हायरसचं इन्फेक्शन होत असतं. त्यामुळे या व्हायरसच्या इन्फेक्शनच्या अनुषंगाने लोकांनी घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाहीये. आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि संपूर्ण आरोग्य विभागाच्या वतीनं मी सल्ला देईल की घाबरू नका, फक्त सावध रहा आणि काळजी घ्या. तर आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की हे एअरबॉर्न इन्फेक्शन आहे आणि जनरली जे श्वसनाचे आजार असतात त्यामध्ये जी आपण काळजी घेतो तीच काळजी यामध्ये घ्यायची आहे. जसं की खूप गर्दीच्या ठिकाणी जर आपण जात असू आणि तिथं कोणी खोकत असेल किंवा शिंकत असेल तर अशापासून दूर राहा. किंवा स्वतःला खोकला येत असेल किंवा शिंक येत असेल तर तशा वेळेला तुम्ही रुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा आणि नाक आणि तोंड झाकून घ्या. तसेच वारंवार हात धुवा, साबणाचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आपण ताजा आहार घेणं, भरपूर पाणी पिणं अशी काळजी घेणं आवश्यक आहे. खोकला, सर्दी किंवा ताप अशी जर काही लक्षणं आपल्याला आढळत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पंचायत राज संस्था गावांच्या विकासासाठी काम करत आहेत, यातून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न सत्यात येईल असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल केलं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंचायत से पार्लमेंट या कार्यशाळेचं उद्घाटन बिर्ला यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पंचायत संस्थांमधल्या 500 महिला प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाल्या आहेत. या महिला प्रतिनिधींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या पंचायत राज संस्थांनी महिला सक्षमीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. गेल्या 10 वर्षात भारतीय रेल्वे क्षेत्रात बरेच बदल घडून आले आहेत आणि त्यामुळे भारताची प्रतिमाही बदलली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी, देशातल्या प्रत्येक भागात रेल्वेची सुविधा यासह रोजगार निर्मिती आणि उद्योगांना पाठबळ या 4 मुद्द्यांवर भर देऊन सरकार रेल्वेचा विकास करत आहे असं त्यांनी सांगितलं. देशातल्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळाचं काम गतीनं करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. राज्यातील सर्व विमानतळाच्या कामासंदर्भातील आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात नांदणी इथल्या जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांसह तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं. या मठातल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ यांच्या वतीनं प्रजागर्क पदवी देण्यात आली. दरम्यान स्थानिक आमदारांनी शिरोळ तालुक्यातल्या पूरनियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर अलमट्टीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात तृणधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार असून यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत महोत्सवातल्या 50 दालनांमध्ये अस्सल तृणधान्य आणि त्यापासून निर्मित नाविन्यपूर्ण असंख्य उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील. तृणधान्य उत्पादन, तृणधान्यांच्या महत्वाबाबत तज्ञांचं मार्गदर्शन, प्रात्यक्षिकं असे कार्यक्रम देखील महोत्सवात होणार आहेत. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची तर इतर 3 आरोपींच्या कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन अर्थात पत्रकार दिन काल राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पत्रकारांचा सत्कार व्याख्यान असे कार्यक्रम स्थानिक पत्रकार संघांनी आयोजित केले होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी 12 वाजता घटस्थापनेनं शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. दौंड सोलापूर कुर्डुवाडी दरम्यान रेल्वेगाड्यांचा वेग ताशी 110 ते 130 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी आवश्यक बदल या मार्गावर करण्यात आला आहे. त्याचा लाभ 22 रेल्वेगाड्यांना होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात काल चाचा नेहरू बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातल्या 11 बालसुधारगृहांमधली मुलं यात सहभागी झाली आहेत. या बालमहोत्सवाची माहिती देताना जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी वर्षा पाटील म्हणाल्या,
यामध्ये सांघिक खेळ पण घेतले जाणार आहेत, मैदानी खेळ आहेत, वैयक्तिक आहेत, खो खो, कबड्डी, क्रिकेट तसेच बुद्धिबळ यांसारखेही खेळ घेतले जाणार आहेत. चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. यामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे.
छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2 दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये 3 जिल्ह्यात शोधमोहीम राबवून सुरक्षा यंत्रणांनी 5 माओवाद्यांना ठार केलं होतं. ही कारवाई संपून सुरक्षा कर्मचारी आपल्या तळावर परतत असताना माओवाद्यांनी स्फोट घडवून त्यांचं वाहन उडवलं. यात वाहनातल्या 8 जवानांसह वाहनचालकाचा मृत्यू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयर्लंडसोबतच्या आगामी मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ काल जाहीर केला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाज रेणुका सिंग यांना विश्रांती देण्यात आली असून स्मृती मानधना भारतीय संघाची कर्णधार असेल. 10 ते 15 जानेवारी दरम्यान राजकोट इथं या मालिकेतले सामने खेळले जाणार आहेत. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील. सकाळी विरळ धुकं पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एचएमपीव्ही विषाणू संसर्गाच्या परिणामी श्वसन विकारात वाढ झाल्यास ते हाताळण्यास देशातली आरोग्य यंत्रणा सक्षम, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास. नागरिकांनी एचएमपीव्ही विषाणूबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात उद्यापासून तृणधान्य महोत्सवाचं आयोजन आणि छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 8 जवानांसह 9 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.